नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता. स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. मुंबईतल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह 3 जणांना 20 लाख रुपये लाच घेताना अटक. पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे 98%. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप. 29 पदकांसह भारत पदक तालिकेत 16 स्थानी. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये 90 दिवसांसाठी किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत 4,892 रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान राज्य सरकारनं सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं 4,200 कोटी रुपये अनुदान येत्या 2-3 दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या 10 जिल्ह्यात सुमारे 8,48,000 हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनय कुमार आवटे यांनी दिली. कापूस सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे. स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून त्यासाठीच मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबियांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शहा यांनी यावेळी केलं. ते म्हणाले,
नई जो शिक्षा नीति लेकर आए हैं, प्राथमिक शिक्षा मातृभाषा में कंपलसरी करने का काम हम लोग. मैं आप सभी से अपील करना चाहता हूं, एक निवेदन करना चाहता हूं कि घर में कम से कम अपनी भाषा में बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाए.
दरम्यान गृहमंत्री अमित शहा आज लालबागचा राजा त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत. वारकरी पंथाचं आध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या 2 वर्षात घेतलेले 600 निर्णय सर्व समाज घटकांसाठी होते याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतीब्रह्म पुरस्कार तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. राज्य सरकारच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर 500 स्टार्टअप्सना 1,00,000 ते 25,00,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती msins.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह 3 जणांना 20 लाख रुपये लाच घेताना रंगे हात पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूज इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य 8 जणांनी अटक टाळण्यासाठी 60 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या रकमेपैकी 30 लाख रुपये हवालामार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे. देशात मंकीपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 29 सप्टेंबरला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 114वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या 27 तारखेपर्यंत आपल्या सूचना 1800117800 हा टोल फ्री क्रमांकावर नरेंद्र मोदी एपवर किंवा माय जीओव्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे 98% झाला आहे. धरणात सध्या 15,144 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू असून उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी 500 घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे. दरम्यान 1.5 दिवसांच्या गणपतीचं काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विसर्जनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती. नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीनं कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं. श्रोते हो, विविध देशात कशा रीतीनं गणेशोत्सव साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो इथमधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत तिथं राहणाऱ्या मिनल रेणावीकर.
श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. तसं इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सगळ्यांनी उत्साहाने सहाय्य केले. इथल्याच कारागिराकडून डाव्या सोंडेची सुंदर 2 फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल वादकांच्या सहाय्याने ढोल ताशा लेझिमच्या गजरात बाप्पांचे विसर्जन केले. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर कोलंबो येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येने उपस्थित होते, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरिकही उपस्थित होते.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनानं पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष अँड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवला. त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. 2028च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिसमध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्णपदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीतीपाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्यपदकांसह एकूण 29 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 16वं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडॅम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंटल एज्युकेशन, वाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमानं युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे 40 दशलक्ष घनमीटर पाणी वाचवण्याची संकल्पना आहे. धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉ रमेश पांडव यांनी यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाष्य केलं. सामाजिक न्याय संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ तस्नीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. 21,000 रुपये सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून 1972 योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर 13 सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. या योजनादूतांना दरमहा 10,000 रुपये मानधन दिलं जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता. स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. आणि पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे 98% नागरिकांना सतर्कतेचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या YouTube चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.